2 शमुएल अध्याय 21 दाविदाच्या कारकिर्दीत लागोपाठ 3 वर्षे दुष्काळ पडला। तेव्हा दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्न केला। परमेश्वराने उत्तर दिले, शौल व त्याचे खुनी घराणे यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे, कारण त्याने गिबोनी लोकांचा संहार केला। राजाने गिबोनी लोकास बोलावून त्यांशी बोलणे केले। हे गिबोनी लोक इस्रायल लोकांपैकी नसून अवशिष्ट अमोऱ्यांपैकी होते। इस्रायल लोकांनी त्यांच्याशी शपथ वाहून करार केला होता, पण इस्रायल लोक व यहुदी लोक यांच्या अभिमानास्तव शौलाने गिबोनी लोकांचा संहार करण्याचा प्रयत्न केला होता। दाविदाने गिबोनी लोकास विचारिले, तुमच्यासाठी मी काय करू? असे कोणत्या प्रकारचे प्रायश्चित्त मी करू की जेणेकरून तुम्ही परमेश्वराच्या वतनाचे अभिष्ट चिंताल? गिबोनी लोक त्यास म्हणाले, शौल व त्याचे घराणे याशी आमची सोन्या रुपयाविषयीची काही गोष्ट नाही, तसेच कोणा इस्रायल पुरुषास जीवे मारावयाचे आम्हास प्रयोजन नाही। तो त्यास म्हणाला, तुम्ही सांगाल ते मी तुमच्यासाठी करीन। ते राजास म्हणाले, ज्या पुरुषाने आमचा नाश केला आणि आमचा निपात व्हावा आणि इस्रायल देशात आमचे कोणी उरू देऊ नये असे योजिले होते, त्याच्या वंशातले 7 जण आमच्या हाती द्या। म्हणजे परमेश्वराने निवडलेल्या शौलाच्या गिब्यात परमेश्वराप्रित्यर्थ आम्ही त्यास फाशी देतो। दावीद व शौलाचा पुत्र योनाथान यांची परमेश्वराच्या नावाने आणभाग झाली होती, म्हणून शौलाचा नातू योनाथानाचा पुत्र भफीभोशेत याची राजाने गय केली। पण अय्याची कन्या रिस्पा हिला शौलापासून अर्मोनी व मफीभोशेत असे 2 पुत्र झाले होते। ते आणि शौलाची कन्या मिखल हिला महोलाथी येथील बर्जिल्ले याचा पुत्र अद्रियेल याच्यापासून 5 पुत्र झाले होते। त्यास पकडून राजाने गिबोनी लोकांच्या हवाली केले। त्यांनी त्यास डोंगरावर परमेश्वरासमोर फाशी दिले। त्या सातांचा एकदम निपात झाला, त्यास ठार मारिले। ते दिवस हंगामाचे होते, ते जवाच्या हंगामाचे पहिले दिवस होते। मग अय्याची कन्या रिस्पा ही हंगामाच्या सुरुवातीपासून आकाशातून त्या शवांवर पर्जन्यवृष्टी होईपर्यंत त्या खडकावर गोंडपाठ पसरून बसली। दिवसा आकाशातले पक्षी व रात्री वनपशु यास तिने त्या शवास शिवू दिले नाही। अय्याची कन्या व शौलाची उपपत्नी जी रिस्पा हिने हे असे केले म्हणून कोणी दाविदाच्या कानावर घातले। तेव्हा दाविदाने जाऊन शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी याबेश गिलाद येथल्या लोकांकडून आणल्या। पलिष्टी लोकांनी गिलबोवाच्या डोंगरावर शौलाचा वध केला, तेव्हा त्यांनी बेथशानच्या चव्हाट्यावर त्यास टांगिले होते। तेथून त्यांची शवे त्या लोकांनी चोरून आणली होती। त्याने तेथून शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी आणल्या, तसेच ज्यास फाशी दिले होते त्यांच्याही अस्थी लोकांनी जमा केल्या। शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी बन्यामिन प्रदेशातील सेला येथे शौलाचा बाप किश याच्या थडग्यात पुरिल्या। दाविदाच्या आज्ञेप्रमाणे लोकांनी सर्व काही केले। त्यानंतर देशासाठी केलेली प्रार्थना देवाने ऐकली। पलिष्ट्यांनी इस्रायल लोकांशी पुन्हा युद्ध केले। तेव्हा दाविद आपले सैनिक बरोबर घेऊन पलिष्ट्यांशी लढला। त्याप्रसंगी दाविद थकून गेला। तेव्हा रेफाई वंशातला इश्बी बनोब म्हणून एक इसम होता, त्याच्या भाल्याच्या फलकाचे वजन 300 शेकेल पितळ भरले। त्याने नवी तरवार कमरेस बांधली होती। त्याने दाविदास मारावयाचा बेत केला, पण सरुवेचा पुत्र अभिषय याने दाविदाचा बचाव केला। त्या पलिष्ट्यास त्याने ठार मारिले। मग दाविदाच्या लोकांनी त्यास शपथ घालून सांगितले की पुन्हा आपण आम्हाबरोबर लढाईस येऊ नका, इस्रायलाचा दीप आपण मालवू नये। यानंतर पलिष्ट्यांशी गोब येथे पुन्हा युद्ध झाले। त्यासमयी हुशाथी सिब्बखय याने रेफाई वंशातला सफ यास जीवे मारिले। गोब येथे पलिष्ट्यांशी पुन्हा युद्ध झाले, तेव्हा बेथलेहेम येथला यारे ओर्गिम याचा पुत्र एल हनान याने गथाचा गल्ल्यात याचा वध केला। त्याच्या भाल्याची काठी साळ्याच्या तुरी एवढी होती। गथ येथे पुन्हा युद्ध झाले, तेव्हा तेथे रेफाई वंशातला एक मोठा धिप्पाड पुरुष होता। त्याच्या प्रत्येक हातास व पायास सहा सहा अशी एकंदर 24 बोटे होती। त्याने इस्रायलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी याचा पुत्र योनाथान याने त्याचा वध केला। हे चार पुरुष गथ येथे रेफाईला झाले होते, ते दाविदाच्या व त्याच्या लोकांच्या हाताने पडले।